श्री चांगदेव 65 ज्ञानेश्वर माऊलींच्या प्रेमळ भाविकांना नमस्कार. मंडळी, काल 15वी ओवी घ्यायला सुरुवात केली. ओवी घडियेचेनी आकारे प्रकाशिजे जेवी अंबरे तेवी विश्वस्फूर्ती स्फुरे स्फूर्तीची हे. घडीच्या आकारामध्ये असेल नाहीतर उकललेलं असेल, आणि घडी उकलता बरोबर ते वस्त्र, त्या वस्त्राचे डिझाईन, त्या वस्त्रावरील सगळी नक्काशी, याचे प्रकाश प्रकाशन होते आणि त्याचे आपल्याला ज्ञान होते. त्याप्रमाणे विश्वाच्या स्फूर्तीने आत्मस्वरूपाची स्फूर्ती प्रकाशित होते. म्हणजे ते घडी घातलेलं वस्त्र असो किंवा उकललेलं वस्त्र असो, त्यावरची प्रत्येक नक्काशी, त्याच्यावरची कलाकृती आणि सर्व त्याच्यावरचे जे डिटेल्स आहेत. एक बाई जेव्हा साडीच्या दुकानात पाहायला जाते तर त्यावरची त्यावरील सगळे डिटेल्स ती पाहून, लहान लहान डिटेल्स ती पाहत असते, तर ते सगळे डिटेल्स परमात्म्याच्या रूपानेच वर आलेले आहेत. या संसाराची घडी केली काय आणि संसार उकलला काय, म्हणजे अव्यक्तात गेलो काय आणि व्यक्तात असलो काय, किंवा परमात्मा निर्गुणात असे ना का किंवा सगुणात असे ना, तरी तो परमात्मा पूर्णपणे प्रकाशमान आहे आणि या संपूर्ण जगतामध्ये सगुणाच्या निर्गुणाच्या द्वारे त्याचाच बोध, त्याचीच अनुभूती पदोपदी क्षणोक्षणी आपल्याला होत असते. आपली गुणग्राहकता नसल्यामुळे आपल्याला ते अनुभवता येत नाही. फार गोड तुकाराम महाराजांचा अभंग होता, अंतरीची ज्योती प्रकाशली दीप्ती, मुळीची जी होती आच्छा दिली. अशा प्रकारे त्या तुकाराम महाराजांनी सांगितलं की तुका म्हणे आम्हा ब्रह्मांड पंढरी, ही पंढरीच आम्हाला सगळं ब्रह्मांड झाली. तुकाराम महाराजांच्या ज्या आनंदाविषयी याच्यात सांगितलं, ज्या आनंदाची चर्चा केली, तो आनंद एकदा आपल्याला कळला पाहिजे. तो आनंद चांगदेवाला म्हणतात माऊली हे सांगण्याचा प्रयत्न करत आहे की ही जी घडी केली वस्त्राची किंवा घडी उकलली, पण त्या दोन्ही स्थितीमध्ये तो आनंद भिन्न झाला नाही किंवा भेद पावला नाही किंवा कुठे गेलेला नाही. तो आनंद आपल्या ठिकाणीच आहे आणि तो आनंद ब्रह्मांडा एवढा आहे, ते सुख ब्रह्मांडा एवढे आहे, पण ते आपल्याला कळलं पाहिजे. अंतर्बाह्य तीच विश्वस्फूर्ती प्रकाशली आहे. भक्तिभावाचे मंथन जे निर्गुणात साठवलेत, तेच विटेवर उभे असलेल्या विठोबाच्या अंगी त्याच्या रूपाने उभे केले आहे. म्हणून तुकाराम महाराज म्हणतात की पंढरी आम्हा ब्रह्मांडा एवढी, एवढी थोर भक्तिप्रेमाची साठवण वाटते. इतकी सुंदर साठवण ती अनुभव, त्याची अनुभूती घ्यायची असेल तर आपल्याला त्याप्रमाणे तो बोध झाला पाहिजे, त्याप्रमाणे आपल्याला त्यात शिरता आलं पाहिजे. अमृतानुभवामध्ये पहिल्याच प्रकरणामध्ये एक ओवी आहे, कैसी स्वसुखाची अळुकी जे दोनी पण मिळोणी एकी, नेदितीची कवतिकी एक पण फुटो. परमात्म्याला स्वसुखाचा भोग घेण्याचा कसा छंद लागला आहे पहा. प्रकृती पुरुष हे दिसतात दोन, पण तात्विक एकच आहे. कौतुकाने सुद्धा हे एकपणाचे प्रेम दूर होऊ देत नाही, फुटू देत नाही. आता काय, कैसी स्वसुखाची अळूखी, काय त्यांना स्वसुखाची, त्या आनंद घेण्याची इतकी त्यांना ओढ लागली आहे, जे दोन्ही पण मिळवणी एकी, दोन्ही पण मिळवणी एकी. आता फार गहन अर्थ याच्यामध्ये आहे. दोन्ही पण म्हणजे कोणते, ज्ञानेश्वरीचा 13वा अध्याय, क्षेत्र क्षेत्रज्ञ विभाग योग नाव त्या अध्यायाचं. त्याच्यामध्ये क्षेत्र आणि क्षेत्रज्ञाचा विचार केलेला आहे आणि सांख्यशास्त्रामध्ये त्यालाच प्रकृती आणि पुरुष असे म्हणतात. आणि आपल्या सर्वसामान्यांच्या समजण्याच्या भाषेमध्ये त्याला जीवशिव असं म्हणतात. मी नेहमी एक उदाहरण देत असतो की एका फांदीवर दोन पाखरं बसलेली आहेत. एक पाखरू जागी बसलेलं आहे आणि दुसरं पाखरू या फांदीवरून त्या फांदीवर, या पानांवरून त्या पानांवर, या फुलांवरून त्या फुलांवर, या फळांवरून त्या फुलांवर उड्या मारत असते, कधी वर कधी खाली. आणि हे पहिलं पाखरू नुसतं बसून त्याला पाहत असते. आणि हे दोन्ही पाखरं एकसारखे आहे, दोन्ही पाखरं दिसायला एकसारखे आहे, फक्त गतिविधी एकाची उड्या मारण्याची आहे आणि दुसऱ्याची स्थिरतेची आहे. प्रकृती पुरुष हे देखील तेच आहे. त्यातला पुरुष म्हणजे हा शिव आहे आणि हे उड्या मारणारं पाखरू म्हणजे प्रकृती आहे. क्षेत्र क्षेत्रज्ञाच्या विचारामध्ये क्षेत्रज्ञ म्हणजे ते पाखरू जे स्थिर बसलेलं आहे आणि क्षेत्र इकडून तिकडे उड्या मारत आहे. क्षेत्र हे 36 तत्वाचं आहे, संघात ज्याला म्हणतो आपण, 36 तत्वाचा संघ आहे. हे शरीर म्हणजे 36 तत्वाचा संघ आहे आणि त्यातला क्षेत्रज्ञ म्हणजे तो आत्मा. एक हरी आत्मा जीव शिव सम, ते जीव आणि शिव आहे. ते हरिपाठामध्ये एक हरी आत्मा आणि काय व्हायचं आहे, जीव शिव सम व्हायचं आहे. जीव आणि शिव हे सम आहे, हे एक आहे. आता दोनपणा जरी जाणत असला, प्रकृती आणि पुरुष वेगळे दिसतात, क्षेत्र क्षेत्रज्ञ वेगळा दिसतो, जीव शिव वेगळे दिसतात, पण व्हायचं एक आहे. आणि ते एक होण्याची उच्च स्थिती ती म्हणजे ज्ञानेश्वर माऊली आहे. ती सर्वोच्च स्थिती आहे. तर परमात्म्याला स्वसुखाचा भोग घेण्याचा कसा छंद लागला आहे पहा. प्रकृती पुरुष हे दिसतात दोन, पण तात्विकदृष्ट्या एक आहे. तात्विक म्हणजे काय हो, फंडामेंटली. फंडामेंटली म्हणजे मूळ स्वरूपात. मूळ स्वरूपात म्हणजे जिथून सुरुवात झाली होती तेव्हा दोन्ही एक होते. जीव हा भरकटला, जीव हा विषयाच्या नादी लागला, तीन गुणांच्या पाशांमध्ये रमला, जकडल्या गेला आणि जन्मोजन्मी असे असे काही कामं केलीत की तो जीव हा शिवापासून विभक्तच राहिला. म्हणून सुरुवात करूया, सन्मार्गावर जाऊया, या ज्ञानेश्वर माऊलीच्या साहित्याच्या ओघामध्ये, या साहित्याच्या नदीत वाहत जाऊन परत आपण आपल्या शिवाकडे जाण्याचा प्रयत्न करू. जीवापासून शिवाकडे जाण्याचा हा प्रवास आपण सुरू करू. तर कौतुकाने सुद्धा हे एकपणाचे प्रेम फुटू देत नाही असा त्यांचा एकोप आहे. ते ऐक्य आहे, ते अद्वैत आहे. अद्वैतापेक्षाही पुढे गेल्यानंतर ते स्वस्वरूपात दंग झाल्यानंतर, स्वस्वरूपामध्ये गुंग झाल्यानंतर मग काही शिल्लकच उरत नाही. आता निरनिराळ्या प्रकारचे अंडरस्टँडिंगसाठी वाद तयार होतात. प्रकृतीवाद, आणखीन नश्वरवाद, प्रकृतीवाद, जीववाद, हे सगळ्या प्रकारचे वाद असतात. पण सर्वसामान्याच्या दृष्टीने जर विचार केला आपण, ज्या गोष्टी आपल्याला दिसतात, काही गोष्टी दिसत नाहीत, त्या असतात. कालच्या भागामध्ये, परवाच्या भागामध्ये आपण चर्चा केली होती की काही गोष्टी दिसत नाही. सुगंध दिसतो का? नाही. ध्वनी ऐकायला येतो पण दिसतो का? नाही. वारा आपण फील करू शकतो, अनुभवू शकतो, पण दिसतो का? नाही. काही गोष्टी दिसतात पण असत नाही. इंद्रधनुष्य दिसतो पण तसा नसतो. आकाश निळं दिसते पण तिथे आकाश आहे का? सरळ जर आपण वर गेलो तर ती पोकळीच आहे नुसती. जे निळं आकाश दिसते त्यात निळेपणा मुळीच नाही, ते नाहीच आहे. तर जे दिसते ते नसते आणि जे नसते ते दिसते, हे जे वाद आहेत निरनिराळे, दिसत नाही आणि सिद्धही होऊ शकत नाही, असं जर असेल तर त्याला अजातवाद म्हणतात. जे दिसतही नाही आणि सिद्धही होऊ शकत नाही. जसं एखाद्या म्हटलं की एखादी वांझ स्त्री आहे, वांजोटी बायको ज्याला म्हणतो आपण, वांजोटी बाई, तर तिच्या ठिकाणी पुत्राची कल्पना केली तर तसं असू शकते का? ते सिद्धही होऊ शकत नाही आणि ते होतही नाही. ती दिसतही नाही तसं आणि सिद्धही होत नाही. तर याला अजातवाद. खपुष्प म्हणतात, की आकाशामध्ये पुष्प असतात, आकाशामध्ये फुलं असतात, ते दिसतात का? ते दिसतही नाही असतही नाही, कारण आकाश नावाची वस्तूच नाही आहे. ज्याला आपण आकाश म्हणतो किंवा समजतो ती तर पोकळी आहे ना. दुसरा प्रकार असतो, दिसते पण सिद्ध होऊन होत नाही, याला विवर्तवाद म्हणतात. ते दिसते पण तसं सिद्ध होत नाही. जसं आपल्याला अंधारात दोरी दिसली आणि दोरीऐवजी आपल्याला तो सर्प भासला, पण तो सर्प सिद्ध होतो का? सिद्ध होऊ शकत नाही. त्याला जर हातात धरलं ती दोरीच आहे, तो सर्प नाहीच आहे. पण या विरुद्ध एखाद्या शूर वीर पराक्रमी माणसाने म्हटलं की नाही नाही, कोणतीच दोरी सर्प नसते, आणि खरोखर जाऊन सर्पाला धरलं तर ती दोरी असेल का? तो तर त्याला चावणार ना. तर हा जो वाद आहे हा विवर्तवाद, दिसते पण सिद्ध होऊ शकत नाही. आणि तिसरा, जे दिसतेही आणि सिद्धही होते. समजा एखाद्यानी वारुळामध्ये हात टाकला आणि त्यांनी धरला साप, तर तो साप आहेही, दिसतही सापच आहे आणि तो आहेही साप. तो सिद्धही सापच झाला आणि तो दिसला, दिसायला पण साप होताच. तर अशा प्रकारचं, जसं दह्याचं दूध होणे, दूध दुधासारखंच दिसेल, ते आहे पण आणि सिद्ध पण आहे. दही दह्यासारखंच दिसते, सोनं सोन्यासारखंच दिसते, हे सगळं याला परिणामवाद म्हणतात. कारण त्याचा परिणाम तसाच आहे जसा दिसतो, ज्याचा परिणाम तसा नाही आहे तो विवर्तवाद आहे, आणि जे मुळात नाहीच तो अजातवाद आहे. तर अशा प्रकारचे हे वाद जे आहे, या वादांमुळे परमात्म्याला आहे किंवा नाही असा भ्रम निर्माण होतो. आता तिसरा जो परिणामवाद आहे, त्याच्यामध्ये तर सरळ सरळ आपल्याला दिसत नाही. लोकांनी जर म्हटलं की सिद्ध करून दाखवा की देव आहे, विवेकानंद जेव्हा परमहंसाजवळ गेले आणि म्हणले की तुम्ही देवाला भेटता, ते म्हणले हो रोज भेटतो. मग तिसऱ्या दिवशी त्यांना विचारलं की सिद्ध करून दाखवा, ते म्हणले सिद्ध पण करून दाखवू शकतो, पण त्याचसाठी तुझी तयारी पाहिजे. मी तर दाखवेल पण तुला समजलं पाहिजे ना, पण त्यासाठी तुझी तयारी पाहिजे. तुझी तयारी आहे का? म्हणले हो. मग जेव्हा त्यांना मेडिटेशन शिकवण्यात आलं, ध्यान करायला लागले, नियमित प्रार्थना करायला लागले, हळूहळू 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 जेव्हा 11 महिने झालेत, 11 महिन्यानंतर रामकृष्णांनी विवेकानंदाला विचारलं, सांग बरं परमात्मा आहे का नाही? ते गप्प राहिलेत, विवेकानंद गप्प झालेत, कारण त्याशी ते सांगू शकत नव्हते आहे की नाही, कारण ते अनुभवत होते. त्या अनुभवाला पूर्णतेचा तडका लागलेला नव्हता. मग आणखीन वर्षानंतर एक दिवस रामकृष्णांनी परत त्यांना विचारलं, विवेकानंदाला, अरे तू माझ्या प्रश्नाचं उत्तर वर्षाआधी मी तुला प्रश्न केला होता, त्याचं उत्तर दिलं नाही, त्या दिवशी गप्प झाला होता, तो आजही गप्पच राहिला. आणि नंतर काही दिवसानंतर जेव्हा त्यांच्या घरची परिस्थिती बिघडली, आणि मागे बहुतेक मी बोललो होतो याबद्दल, आणि रामकृष्णाला ते म्हणले की काली माता तुमचं ऐकत असते, त्यांना सांगा ना, माझ्या घरची परिस्थिती सुधारून द्या ना, मला काही माझ्या घरी सगळेजण अडचणीत आहे, त्यांचं बरं करून द्या ना. रामकृष्ण हसले आणि म्हणले की तू पण तर भेटतोस ना दररोज. विवेकानंद म्हणले हो, मग तूच माग ना. आता त्या उच्च अवस्थेमध्ये विवेकानंद गेलेही, पण तिथे मागण्यासाठी काय असणार आहे? कारण जेव्हा त्या परमात्म्याचाच आनंद घेतला, एखाद्यानी त्या उच्च आनंदाचा भोग घेतला, तर तिथे भिकारण्यासारखं मागण्यासारखं काही उरलंच नाही. कारण तो आनंद ब्रह्मांडा एवढा होता, ब्रह्मांडाच्याही पुढे होता, इतका भयंकर आनंद त्या आनंदाच्या क्षणात कोणाला आठवण राहील? त्या आनंदाच्या क्षणात कोणाला आठवण राहील? एखाद्याला खूप भरझरीचे खूप चांगले कपडे मिळालेत, त्याला आपल्या फाटक्या कपड्यांची आठवण राहील का? म्हणून कोण कोणाला काय मागणार त्या उच्च अवस्थेत? तर ही जी उच्च अवस्था आहे त्या उच्च अवस्थेला संत एकनाथ महाराजांनी आपल्या अभंगाच्या माध्यमातून एक्सप्लेन करण्याचा प्रयत्न केला. देखो तितुके आहे ब्रह्म वाया सांडी की भवभ्रम पोटी नाही परमार्थ धरी स्वार्थाचा अर्थ स्वार्थाचा अर्थ अर्थ नाही जयापाशी अनर्थ स्पर्शेना तयासी अर्थापाशी असत्य जाण एका जनार्दनी शरण. देखो तितके आहे ब्रह्म त्या उच्च अवस्थेमध्ये देखो तितके आहे ब्रह्म जिकडे पहाल तिकडे ब्रह्मच ब्रह्म आहे. अरे माणसात जनावरात जाऊ द्या पण कणाकणामध्ये त्या ब्रह्माची अनुभूती आहे त्या ब्रह्माचा अनुभव आहे. वाया सांडी की भवभ्रम आणि बाकी जो पसारा दिसतो द्वैत दिसते भिन्नता दिसते भेदभाव दिसतो तो सगळा भ्रम आहे. भ्रमाव्यतिरिक्त काही नाही म्हणून तो फालतूच आहे त्याला सोडा. वाया सांडी की भवभ्रम पोटी नाही परमार्थ धरी स्वार्थाचा अर्थ. पोटात म्हणजे स्वतःमध्ये परमार्थाची काही जाणीव नाही आणि सगळीकडे स्वार्थाचा अर्थच अर्थ आहे आणि चालले शोधायला परमार्थ त्या परमात्म्याला शोधायला चालले. एक फार श्रीमंत भरजरीचे कपडे घालून फेटा घालून शिर्डीत आला कोपरगावरून आला परतीचा टांगा केला द्वारका माईत गेला साईबाबांच्या चरणी नमस्कार केला साईबाबांकडे पाहू लागला शुभ्र कपडे भरजरीचे जरीदार महागडे स्पष्ट दिसत आहे की हा अत्यंत गर्भश्रीमंत असलेला माणूस. साईबाबांना म्हणतो बाबा तुमची मी खूप कीर्ती ऐकलेली आहे तुम्ही मला ब्रह्म दाखवा मला ब्रह्म पाहायची खूप घाई झालेली आहे मला ब्रह्म दाखवा. साहेबा म्हणाले बैस थोडा वेळ दम खा पाणी बिनी पी मी तुला दाखवतो ब्रह्म. माझ्याकडे सगळे स्वार्थासाठी लोक येतात परमार्थासाठी कोणी येत नाही. सगळे लोक काही ना काही मागायला येतात तू अत्यंत बिरला असा भक्त आहे देवाचा आणि खरोखर असे भक्त फार बिरले आहेत म्हणून मला तुझ्याबद्दल फार आदर वाटतो तू बैस. आणि साईबाबा बाकी लोकांसोबत गप्पा गोष्टी करू लागलेत इकडच्या तिकडच्या याला घाई होती परतीचा टांगा करून आला असेल काही करार करून आला असेल की इतक्या वेळात इतक्या तासामध्ये मी परत येईल परतीची ट्रेन तिकीट घेतलं असेल काही का असे ना गोष्टीत लावलं. परत थोड्या वेळाने त्यांनी रिमाइंड केलं साईबाबांना अहो बाबा तुम्ही म्हटलं होतं ब्रह्म दाखवतो दाखवा ना मला घाई आहे. अजून त्यांना म्हटलं की हो थोडा थांब घाई कसली ब्रह्म कसं घाईत दिसते का थोडा बैस. आणखीन दुसऱ्या लोकांशी गप्पा गोष्टी करू लागले. परत त्यांनी रिमाइंड केलं तितक्यात एक छोटासा मुलगा होता त्या मुलाला साईबाबा म्हणाले अरे पोरा जा त्या नंदू मारवाड्याकडून 5 रुपये उधार घेऊन ये 2 रुपये 5 रुपये नाही 2 रुपये उधार घेऊन ये मला फार पैशाची गरज आहे. पोरगा गेला नंदूचं घर बंद परत आला बाबांना सांगितलं की बाबा त्यांचं दुकान बंद आहे. परत मुलाला म्हणले की जा त्या राधाकृष्ण माईच्या घरी जा माझं नाव सांग 2 रुपये घेऊन ये. तोपर्यंत लोकांसोबत गप्पा गोष्टी करू लागले. हा गर्भश्रीमंत गपचूप बसलेला पाहतोय सगळं. तिथून परत आला मुलगा राधाकृष्ण माईच्या घराला कुलूप आहे. परत तिसरीकडे पाठवलं की जा माधवराव देशपांड्यांच्या घरी जाऊन 2 रुपये घेऊन ये. परत तो माघारी आला देशपांडे गावात नाहीत. तो म्हणला बाबा मला घाई आहे मला माझा परतीचा टांगा आहे मला ब्रह्म दाखवा ना मला किती वेळ. साहेबांनी सांगायला सुरुवात केली ब्रह्म ब्रह्माचे लक्षणं आणि त्याच्यामध्ये पहिली गोष्ट सांगितली, ज्या जो आपला श्लोक असतो गीतेमध्ये, निर्माण मोहा जितसंग दोषा अध्यात्मनित्या विनिवृत्त कामा. आता त्यांनी संस्कृतमध्ये नाही सांगितलं, पण निर्माण मोहा, ज्याला मानाची अपेक्षा नाही, ज्याच्या ठिकाणी मोह दूरदूर नाही, तू तर आला तेव्हापासून दाखवण्याचा प्रयत्न करतो की तू श्रीमंत आहेस, तू परतीचा टांगा करून आला आहेस, सर्वसामान्यांची ऐपत नाही पण तू परतीचा टांगा करून आलेला आहेस, म्हणजे तू आपली श्रीमंती दाखवतोस, म्हणजे तू मानाला योग्य आहे हे दाखवतोस. आणि मोह इतका की या क्षणी तुझ्या खिशामध्ये 200 रुपये आहेत, 2-2 रुपयाचे शतपट असा उल्लेख आहे त्याच्यामध्ये. तुझ्या खिशामध्ये 200 रुपये आहे, पण तुझ्या समोर मी या पोराला पाठवतो इकडे तिकडे 2 रुपयासाठी, तुझ्या खिशातून 2 रुपयाची नोटसुद्धा निघू शकत नाही. ब्रह्म काय इतकं स्वस्त आहे, इतक्या सहजी मिळणारं ब्रह्म आहे, म्हणून तुझा पसारा बांध, गुंडाळ आणि चालता होई तो. आता या कथेचं तात्पर्य असं आहे की जोपर्यंत मान मोह, निर्माण मोहा जितसंग दोषा अध्यात्मनित्या विनिवृत्त कामा, ज्याचा काम, ज्याची कामना निवृत्त झाली आहे, ज्याचा अध्यात्मबोध जागृत झालेला आहे, ज्याला मानाची अपेक्षा नाही आहे, ज्याच्या ठिकाणी मोह लांब लांब पळून गेलेला आहे, अशा लोकांना ब्रह्मप्राप्ती होत असते. पोठी नाही परमार्थ, धरी स्वार्थाचा अर्थ. एकनाथ महाराज म्हणतात की पोटात नाही परमार्थ, म्हणजे परमार्थ व्हावा ही इच्छाच नाही मनात, आणि धरी ती स्वार्थाचा अर्थ. अर्थ नाही जयापाशी, अनर्थ स्पर्शना तयासी, अर्थापाशी असत्य जाणं एका जनार्दनी शरण. अर्थापाशी असत्य जाणं, जिथे अधिक पैसा आहे, वाईट मार्गाने येणारा पैसा आहे, जिथे नेत चांगली नाही आहे, जिथे वृत्ती चांगली नाही आहे, तिथे असत्य जाणं. सत्य हे परमात्म्याचं स्वरूप आहे, असत्य हे परमात्म्याच्या विरुद्ध आहे, आणि जिथे असत्य आहे तिथे परमात्मा कसा असणार आहे, एका जनार्दनी शरण. अशा सुंदर अर्थाची ही ओवी, मूळ जो श्लोक होता आपला, मूळ जी ओवी होती, घडियेचे नि आकारे प्रकाशी जे जेवी अंबरे, तेवी विश्वस्फूर्ती स्फुरे, स्फूर्तीची हे ब्रह्म सर्वत्र आहे, आणि ब्रह्म सर्वाला प्रकाशित करते. ब्रह्म सर्वाचे प्रकाशक, सद्गुरु तयाचाही प्रकाश. तर हे प्रकाशमान सद्गुरुरूपी, सद्गुरूच्या रूपाने वाहणारं ब्रह्म, तेवी विश्वस्फूर्ती स्फुरे, स्फूर्तीची हे ब्रह्म, तुमच्यामध्ये योग्यता असेल, तुमची गुणग्राहकता त्या पातळीची असेल, तर तुम्हाला सर्वांच्या ठाई, सर्वांमध्ये हे ब्रह्म दिसेल, असं माऊली ज्ञानेश्वर महाराज चांगदेवांना या पत्राच्या माध्यमाने सांगतात. घडियेचे नि आकारे प्रकाशिजे जेवी अंबरे, तेवी विश्वस्फूर्ती स्फुरे, स्फूर्तीची हे. अशी ही 15वी ओवी आज आपली संपलेली आहे. उद्या 16व्या ओवीला आपण सुरुवात करू. पुंडलिकावरदे हरि विठ्ठल श्री ज्ञान देव तुकाराम, श्री पंढरीनाथ महाराज की जय.